नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। देशातल्या उष्णतायेच्या ल्हारा संबंधित परिस्थितीचो नियाळ घेवपा खातीर आयज प्रधानमंत्र्यांनी बसका घेतली। भारतीय हवामान खात्याच्या अदमासाप्रमाण राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशांत कांय वाठारांनी उष्णतायेची ल्हारा आसा तशीच उरपाची शक्यताय आसा अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी हे बसकेन घेतली। उजो पेटपाच्यो घडणुको जावच्यो न्हय आणि उजो लागलोच जाल्यार तो हाताळपाक उजो नियंत्रणाचो योग्य अभ्यास नेमान करपाक जाय अशी सुचवणी प्रधानमंत्र्यांनी दिल्या। हॉस्पिटल आणि हेर भौशीक सुवातींचे उजो पालोवपाचे प्रशिक्षण नेमान करचे पडतले। तशेंच रानांनी उजो पालोवपी दळांची पळोवणी फावो तशी करची पडटली अशे ताणी सांगले। रानातल्या उज्याचेर नियंत्रण हाडपाक आणि ताचे व्यवस्थापन करपाक वन अग्नी पोर्टलाचो उपेग कितलो असा ताची माहिती ह्या बसके वेळार प्रधानमंत्र्यांनी घेतली। आयज नवी दिल्लींत रिमाळ चक्रीवादळा उपरांतच्या परिणामांचो आणि लुकसाणाचो नियाळ घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला बसका जाली। हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी ह्या चक्रीवादळाचो राज्यांचेर कितलो परिणाम जातलो हाची माहिती घेतली। मिझोरम, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा हांगा भुंयकाप आणि हुंवाराक लागून मनशांचो जीव वचप आणि घरां आणि मालमत्तेचे लुकसाण जावप या संदर्भात भासाभास जाली। चक्रीवादळाचो परिणाम जाल्ल्या राज्यांक सरकार पुराय तेको दितले अशे प्रधानमंत्र्यांनी बसकेंत सांगले। तशेंच परिस्थितीचेर नदर दवरची आणि गरजेची मजत वाढोवपा खातीर नेमान नियाळ घेवपाची सुचोवणी तांणी घर मंत्रालयाक दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्थापणूक दिसा निमतान तेलंगणातल्या लोकांक परबी भेटयल्या। देशाचो विकास जावपा खातीर, देश मुखार वचपा खातीर आयज दर एक भारतीय आपल्या राज्याच्या विकासांत मोलादीक असो वाटो घेवन वावर करता ही अभिमानाची गजाल अशे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टांत सांगला। तेलंगणा गिरेस्त इतिहास आणि संस्कृतायेचे दायज मेळा हे तिगोवन दवरपा खातीर आणि तेलंगणाचो विकास येवपी काळांत करपा खातीर आपूण बांदिल्लो आसा अशे प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगला। काँग्रेसीचे मुखेली मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसीचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हांणी आयज नवी दिल्लींत सगळ्या पक्ष फुडाऱ्यांची व्हर्च्युअल पद्दतीन बसका आपयली। मतमेजणीच्या फाटभुंयेर रणनिती थारोवपा खातीर ह्या बसकेन चर्चा जाली। हे बसकेन पक्षाचे लोकसभा उमेदवार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे फुडारी आणि पक्षाचे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हाजीर आशिल्ले। काँग्रेसीन जायत्या खासगी खबरां चॅनलांनी आणि हेर एजन्सींनी जारी केल्ले लोकसभा वेंचणुकेचे एक्झिट पोलाचे आकडे न्हयकारल्यात। काँग्रेसीचे वडील फुडारी जयराम रमेश हांणी एक्झिट पोल पुरायपणान बोगस आसा अशें म्हळां। तांणी सांगले INDIA उण्यांत उणे 295 सुवाती मेळयतले। लोकसभा वेंचणूक 2024 आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या राज्य विधानसभेच्या मतदानाची मतमेजणी मंगळारा सकाळी 8 वरांचेर सुरू जातली। मतमेजणीची माहिती आणि निकाल results.eci.gov.in या संकेतथळात तशेंच मतदार हेल्पलाईन म्हळ्यार वोटर हेल्पलाईन एपाचेर मेळटले अशें वेंचणूक आयोगान सांगला। मतदार हेल्पलाईन एप गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरातल्यान डावनलोड करूंक शकतात। आकाशवाणी कडेन उलयताना हिमाचल प्रदेशाचे मुखेल वेंचणूक अधिकारी मनीष गर्ग हांणी मतमेजणीच्या दिसाची तयारी कशी जाल्या हाचे विशीं नियाळ दितना माहिती दिल्या। दिल्ली सयत वायव्य भारतांत चडांत चड तापमान आणि उष्ण ल्हारांची परिस्थिती ल्हवल्हव उणी जायत आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला। देशाच्या वायव्य आणि मध्य भागांत तशेंच ओडिशाच्या कांय वाठारांनी आयज उष्णतायेचे ल्हार जाणवतले। आकाशवाणी कडेन उलयताना IMD चे शास्त्रज्ञ RK जेनामानी हांणी सांगले दिल्ली सयत वायव्य भारतांत तापमान ल्हवल्हव उणें जायत आसा। अस्तमतेकडल्या प्रणालीचो हवामानाचेर परिणाम जावपाक लागला आणि ताका लागून तापमान आनीक देंवतले असो उल्लेख जेनामानी हांणी केला। दिल्ली सयत देशाच्या वायव्य वाठारांत 4 ते 6 जून मेरेन गडगड जोगला आणि वादळी वाऱ्यासयत पाऊस पडपाची शक्यताय आसा अशें तांणी मुखार सांगले। फुडल्या 3 ते 4 दिसांत ईशान्य भारतांत थोड्या प्रमाणांत पाऊस पडपाचो अदमास IMD उक्तायला। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।